आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 10 ऑक्टोबर 2021. विषय: पाप, रोग आणि मृत्यू हे खरे आहेत का? सोमेरी मजकूर, नीती सूत्रे: लहान मुलाला जगण्याचा योग्य मार्ग लहानपणीच शिकवा, मग तो जेव्हा मोठा होईल तेव्हा त्याच मार्गाने जगेल. उत्तरदायी वाचन: स्तोत्र संहिता. लोकहो, माझी शिकवण ऐका, मी काय सांगतो ते ऐका. मी तुम्हाला ही गोष्ट सांगेन, मी तुम्हाला ही जुनी गोष्ट सांगेन. आम्ही ती गोष्ट ऐकली आणि आम्हाला ती चांगली माहीत आहे. आमच्या वाडवडिलांनी आम्हाला ती गोष्ट सांगितली होती आणि आम्ही ती विसरणार नाही. आमचे लोक शेवटच्या पिढीपर्यंत ती गोष्ट सांगत राहतील. आम्ही परमेश्वराची स्तुती करू आणि त्याने केलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल सांगत राहू. परमेश्वराने याकोबा बरोबर करार केला. देवाने इस्रायलला कायदा दिला. देवाने आमच्या पूर्वजांना आज्ञा दिल्या. त्याने आमच्या पूर्वजांना त्यांच्या वंशजांना नियम शिकवायला सांगितला. नवीन मुले जन्माला येतील, तीच पुढे मोठी होतील आणि ती त्यांच्या मुलांना गोष्टी सांगतील. याप्रमाणे लोकांना अगदी शेवटच्या पिढीपर्यंत नियम समजेल. म्हणून ते सगळे लोक देवावर विश्वास ठेवतील. देवाने जे केले ते विसरणार नाहीत. ते अत्यंत सावधगिरीने त्याच्या आज्ञा पाळतील. धडा उपदेश: बायबल पासून अनुवाद. तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला सांगण्यासाठी सांगितलेले विधी, नियम व आज्ञा त्या ह्याच. ज्या प्रदेशात तुम्ही राहण्यासाठी जात आहात तेथे हे नियम पाळा. तुम्ही व तुमची मुले, नातवंडे सर्वांनी आमरण आपल्या परमेश्वराचा आदर बाळगा. त्याने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे वागा, म्हणजे दीर्घायुषी व्हाल. इस्रायल लोकहो, काळजीपूर्वक ऐका व हे नियम पाळा. मग तुमचे भले होईल, तुम्हाला भरपूर संतती होईल आणि तुमच्या देशात दुधामधाचे पाठ वाहतील. परमेश्वर देवाने कबूल केल्याप्रमाणे सर्व काही मिळेल. मी आज दिलेल्या आज्ञा तुमच्या कायम लक्षात असू द्या. त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकावा. घरी, दारी, झोपता, उठताना त्याविषयी बोलत राहा. त्या लिहून आठवणीसाठी हाताला बांधा व कपाळावर चिकटवा. दरवाजाच्या खांबांवर व फाटकांवर त्या लिहून ठेवा. मत्तय: येशू गालील प्रांतात सगळीकडे गेला. येशूने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली. येशूने लोकांचे सर्व रोग व दुखणी बरी केली. येशू विषयीची बातमी सर्व सूर्या देशभर पसरली. मग जे दुखणेकरी होते, ज्यांना नाना प्रकारचे रोग व आजार होते, ज्यांना भूतबाधा झाली होती, जे फेफरेकरी व पक्षाघाती होते, अशा सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांना बरे केले. मत्तय: तेव्हा त्याने एका लहान बालकाला आपल्याजवळ बोलावून त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, मी तुम्हाला खरे सांगतो, तुमच्यात बदल होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात जाणारच नाही. म्हणून जो कोणी आपणांना या बालकासारखे लीन करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वांहून महान आहे. आणि जो कोणी अशा एका लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मला स्वीकारतो. परंतु जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला अडखळण आणि त्याच्या गळ्यात जात्याची मोठी तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडविणे हे त्याच्या फायद्याचे आहे. मत्तय: नंतर येशूने आपल्या मुलांवर हात ठेवून प्रार्थना करावी यासाठी काही लोकांनी आपली मुले त्याच्याकडे आणली. येशूच्या शिष्यांनी त्यांना पाहिल्यावर ते बालकांना घेऊन येशूकडे येण्यास मना करू लागले. परंतु येशू म्हणाला, लहान मुलांना मजकडे येऊ द्या, त्यांना मना करू नका, कारण स्वर्गाचे राज्य या लहान मुलांसारख्या लोकांचेच आहे. मुलांवर हात ठेवल्यावर येशू तेथून निघून गेला. लूक. नंतर असे झाले की येशू नाईन नावाच्या गावाला गेला. त्याच्याबरोबर त्याचे शिष्य व मोठा समुदाय होता. तो गावाच्या वेशीजवळ आला असता एका मेलेल्या माणसाला अंत्यविधी करिता नेले जात होते. तो त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा होता आणि ती विधवा होती आणि गावातील बरेच लोक तिच्याबरोबर होते. जेव्हा प्रभूने तिला पाहिले त्याला तिची अनुकंपा वाटली व तो तिला म्हणाला, रडू नकोस. नंतर तो पुढे तिरडी जवळ गेला व तिला स्पर्श केला. जे लोक तिरडी वाहून नेत होते ते थांबले. तेव्हा येशू म्हणाला, तरुणा मी तुला सांगतो, उठ. आणि तो मृत मनुष्य उठून बसला व बोलू लागला. मग येशूने त्याला त्याच्या आईकडे दिले. प्रेषितांचे कृत्य. एके दिवशी पेत्र व योहान मंदिराकडे जात होते. त्यावेळी दुपारचे 3 वाजले होते. मंदिरातील प्रार्थनेची ती नेहमीची वेळ होती. जेव्हा ते मंदिरात जाऊ लागले तेव्हा त्या ठिकाणी एक मनुष्य होता. हा मनुष्य जन्मापासूनचा लंगडा होता. त्याला चालता येत नव्हते, म्हणून काही मित्र त्याला उचलून घेऊन आले. दररोज त्याचे मित्र त्याला मंदिराकडे आणीत असत. ते त्या लंगड्या माणसाला मंदिराच्या एका दरवाजाजवळ ठेवीत असत. या दरवाजाचे नाव सुंदर दरवाजा असे होते. तेथे तो मनुष्य मंदिरात येणाऱ्या लोकांकडे भीक मागत असे. त्या दिवशी त्या लंगड्या मनुष्याने पेत्र व योहानाला मंदिरात जाताना पाहिले. त्याने त्यांच्याकडे पैसे मागितले. पेत्र व योहान यांनी त्या माणसाकडे पाहिले व म्हटले, आमच्याकडे पहा. त्या मनुष्याने त्यांच्याकडे पाहिले, त्याला वाटले ते त्याला काही पैसे देतील. परंतु पेत्र म्हणाला, माझ्याकडे सोने किंवा चांदी काही नाही, परंतु माझ्याकडे दुसरे काहीतरी आहे, ते मी तुला देतो. नासरेतच्या येशू रिवरस्ताच्या नावाने उठा आणि चालू लाग. मग पेत्राने त्या माणसाचा उजवा हात धरला व त्याला उठविले आणि ताबडतोब त्या मनुष्याच्या पायात व घोट्यात शक्ती आली. तो माणूस उडी मारून उभा राहिला व चालू लागला. तो चालत बागडत आणि देवाचे गुणगान करीत त्यांच्या बरोबर मंदिरात गेला. सर्व लोकांनी त्याला ओळखले. मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजापाशी भीक मागत बसत असे तो हाच म्हणून त्यांनी त्याला ओळखले. आता त्यांनी त्याच माणसाला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले. स्तोत्र संहिता. माझ्या आत्म्या परमेश्वराचा जय जयकार कर. माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला त्याच्या पवित्र नावाची स्तुती करू दे. माझ्या आत्म्या परमेश्वराचा जय जयकार कर आणि तो खोखरच दयाळू आहे हे विसरू नकोस. देवा, आम्ही केलेल्या सर्व पापांबद्दल क्षमा कर. तो आमचे सर्व आजार बरे करतो. देव थडक्यापासून आमचे आयुष्य वाचवतो आणि तो आम्हाला प्रेम आणि सहानुभूती देतो. यशया. चांगुलपणाच्या पायावर तुझी उभारणी होईल, म्हणून क्रौर्य आणि भय यांपासून तू सुरक्षित असशील. तुला कशाची भीती बाळगण्याचे कारण पडणार नाही. कशापासूनही तुला इजा होणार नाही. माझे कोणतेही सैन्य तुझ्या विरुद्ध लढणार नाही. आणि समजा कोणी तुझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाच तर तू त्याचा पराभव करशील. लोक तुझ्या विरुद्ध लढण्यासाठी शस्त्रे तयार करतील, पण ती शस्त्रे तुझा पराभव करणार नाहीत. काही लोक तुझ्या विरुद्ध बोलतील, पण जो असे बोलेल त्याला त्याची चूक दाखवून दिली जाईल. देव म्हणतो, देवाच्या सेवकांना काय मिळेल? त्यांना माझ्याकडून आलेल्या चांगल्या गोष्टी मिळतील. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. पाप, रोग आणि मृत्यू यांना सत्याचा पाया नाही. ख्रिश्चन विज्ञान आणि दैवी प्रेमाची शक्ती सर्वशक्तिमान आहे. पकड उघड करणे आणि रोग, पाप आणि मृत्यू नष्ट करणे हे खरोखर पुरेसे आहे. ख्रिश्चन विज्ञान देव प्रकट करते, पाप आजार आणि मृत्यूचे लेखक म्हणून नाही, तर दैवी तत्व, सर्वोच्च अस्तित्व, मन सर्व वाईट गोष्टींपासून मुक्त हे शिकवते की वस्तुस्थिती ही खोटी आहे. अस्तित्वाची वस्तुस्थिती नाही, त्या मज्जातंतू, मेंदू, पोट, फुफ्फुसे आणि पुढे पदार्थ म्हणून नाही, बुद्धी, जीवन किंवा संवेदना नाही. कोणतेही भौतिक विज्ञान नाही, कारण सर्व सत्य दैवी मनापासून पुढे जाते. म्हणून सत्य हे मानव नाही आणि तो पदार्थाचा कायदा नाही, कारण पदार्थ हा कायदा करणारा नाही. विज्ञान हे दैवी मनाचे उद्गार आहे आणि एकटाच देवाचे अचूक अर्थ लावण्यास सक्षम आहे. त्याचे आध्यात्मिक आहे, भौतिक मूळ नाही. हे एक दैवी वचन आहे, दिलासा देणारा, जो सर्व सत्याकडे नेतो. पाप आणि रोग प्रकट होण्यापूर्वी त्यांचा विचार केला पाहिजे. गुन्ह्यासाठी किंवा विरोधात एक आई सर्वात मजबूत शिक्षिका आहे. तिचे विचार दुसऱ्या मर्त्य मनाचे गर्भ बनवतात आणि नकळत ते स्वतःला विचित्र मॉडेल किंवा दैवी प्रभावामुळे माउंट मध्ये तुम्हाला दाखवलेल्या नमुन्यानुसार बनवतात. म्हणूनच ख्रिश्चन विज्ञानाचे महत्व, ज्यातून आपण एक मन आणि प्रत्येक संकटावर उपाय म्हणून चांगल्याची उपलब्धता शिकतो. पालकांनी आपल्या मुलांना लवकरात लवकर आरोग्य आणि पवित्रतेचे सत्य शिकवावे. मुलं प्रौढांपेक्षा जास्त ट्रॅक्टेबल असतात आणि सोप्या सत्य गोष्टींवर प्रेम करायला अधिक सहजतेने शिकतात, ज्यामुळे त्यांना आनंदी आणि चांगले होईल. येशूला लहान मुलांवर प्रेम होते, कारण त्यांना चुकीपासून स्वातंत्र्य आणि योग्यतेची ग्रहणशीलता. वय दोन मतांमध्ये थांबताना किंवा खोट्या विश्वासांशी लढत असताना तरुण सत्याकडे सहज आणि वेगवान वाटचाल करतात. एक लहान मुलगी, ज्याने अधूनमधून माझे स्पष्टीकरण ऐकले होते, तिच्या बोटाला वाईट रीतीने घायाळ केले. तिच्या लक्षात आले नाही असे तिला वाटत होते. याबद्दल विचारले असता तिने कल्पकतेने उत्तर दिले, पदार्थात संवेदना नाही. हसत डोळ्यांनी बांधून तिने सध्या जोडले, मम्मा माझे बोट थोडे दुखत नाही. कदाचित तिच्या आईवडिलांनी त्यांची औषधे बाजूला ठेवली असती किंवा त्यांच्या लहान मुलीने नैसर्गिकरित्या प्राप्त केलेली मानसिक उंची गाठली असण्यापूर्वी महिने किंवा वर्षे झाली असतील. पालकांच्या अधिक जिद्दी विश्वास आणि सिद्धांत अनेकदा स्वतःच्या आणि त्यांच्या संततीच्या मनात चांगले बी दाबून टाकतात. अंधश्रद्धा जसे हवेचे पक्षी चांगले बी उगवण्यापूर्वीच हिसकावून घेतात. मुलांना त्यांच्या पहिल्या धड्यांमध्ये सत्य, उपचार, ख्रिश्चन विज्ञान शिकवले पाहिजे आणि आजारांबद्दल सिद्धांत किंवा विचारांवर चर्चा किंवा मनोरंजन करण्यापासून दूर ठेवले पाहिजे. त्रुटीचा अनुभव आणि त्याचा त्रास टाळण्यासाठी आपल्या मुलांच्या मनातून एकतर पापी किंवा रोगग्रस्त विचार दूर ठेवा. नंतरचे आधीच्या तत्वावर वगळले पाहिजे. यामुळे ख्रिश्चन विज्ञान लवकर उपलब्ध होते. काही अवैध लोक तथ्य जाणून घेण्यास किंवा पदार्थाच्या चुकीबद्दल आणि त्याच्या कथित कायद्यांविषयी ऐकण्यास तयार नाहीत. ते स्वतःला त्यांच्या भौतिक देवतांमध्ये थोडा जास्त वेळ घालवतात. जीवनाच्या आणि बुद्धीच्या विश्वासाला चिकटून राहतात आणि एकमेव जिवंत आणि खरा देव करू शकतील त्यापेक्षाही त्रुटी त्यांच्यासाठी अधिक करण्याची अपेक्षा करतात. तुमच्या स्पष्टीकरणाबद्दल अधीर, सायन्स ऑफ माइंडची चौकशी करण्यास तयार नाही जे त्यांना त्यांच्या तक्रारींपासून मुक्त करेल. ते चुकीच्या समजुतींना मिठी मारतात आणि भ्रामक परिणाम भोगत असतात. दैवी विज्ञान भौतिक इंद्रियांची खोटी साक्ष उलटी करते आणि अशा प्रकारे त्रुटीचा पाया काढून टाकते. म्हणून विज्ञान आणि इंद्रियांमधील शत्रुत्व आणि इंद्रियातील त्रुटी दूर होईपर्यंत परिपूर्ण समज प्राप्त होण्याची अशक्यता. पदार्थ आणि वैद्यकीय विज्ञानाच्या तथाकथित कायद्यांनी कधीही नश्वरांना संपूर्ण सामंजस्यपूर्ण आणि अमर केले नाही. आत्म्याने शासन केले की माणूस सुसंवादी असतो. म्हणूनच अस्तित्वाचे सत्य समजून घेण्याचे महत्व जे आध्यात्मिक अस्तित्वाचे नियम प्रकट करते. देवाने आध्यात्मिक कायदा रद्द करण्यासाठी भौतिक कायदा कधीच ठरवला नाही. जर असा भौतिक कायदा असेल तर तो आत्मा देवाच्या वर्चस्वाला विरोध करेल आणि निर्मात्याच्या शहाणपणाला धक्का देईल. येशू लाटांवर चालला, लोकांना जेवण दिले, आजारी लोकांना बरे केले आणि भौतिक कायद्यांच्या थेट विरोधात मृतांना उठवले. भौतिक कृत्य किंवा कायद्याच्या खोट्या दाव्यांवर मात करून त्याचे कृत्य विज्ञानाचे प्रदर्शन होते. देवाच्या विरुद्ध शक्ती आहे किंवा चांगली आहे यावर विश्वास ठेवण्यापेक्षा काहीही निराशाजनक नाही आणि देव या विरोधी शक्तीला स्वतःच्या विरोधात जीवन आरोग्य सुसंवाद यांच्या विरोधात वापरण्याची शक्ती प्रदान करतो. सत्य आजार पाप आणि मृत्यूचे नियमन करण्यासाठी कोणतेही कायदे करत नाही कारण हे सत्य अज्ञात आहेत आणि त्यांना वास्तविकता म्हणून ओळखले जाऊ नये. तो काळ जवळ येतो जेव्हा नश्वर मन त्याचे भौतिक संरचनात्मक आणि भौतिक आधार सोडून देईल, जेव्हा अमर मन आणि त्याची रचना विज्ञानात पकडली जाईल आणि भौतिक विश्वास आध्यात्मिक तथ्यांमध्ये हस्तक्षेप करणार नाहीत. मनुष्य अविनाशी आणि शाश्वत आहे. दैवी चेतनाचा एक क्षण किंवा जीवन आणि प्रेमाची आध्यात्मिक समज अनंत काळची भविष्यवाणी आहे. जेव्हा अस्तित्वाचे विज्ञान समजले जाते तेव्हा प्राप्त केलेले आणि कायम ठेवलेले हे उदात्त दृश्य मृत्यूच्या अंतराने आध्यात्मिकरित्या ओळखल्या गेलेल्या जीवनाशी जोडले जाईल आणि मनुष्य त्याच्या अमरत्व आणि शाश्वत सुसंगततेच्या पूर्ण जाणीवेमध्ये असेल. जिथे पाप आजार आणि मृत्यू आहेत अज्ञात, पापाचा आजारपणाचा आणि मृत्यूचा नाश करून सराव केला आणि दाखवलेला सत्याचा सर्वात चांगला उपदेश आहे. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते. खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.